धडा 9 8.4 वाक्य ऐकून योग्य पर्याय निवडूया. 1. पेशंट काळे तुमच्या बहिणीला या फॉर्मवर सह्या करायला सांगा. 2. तुमच्या मित्राला फोन करा, ते आले की आपण आत जाऊ. 3. इंजेक्शनला घाबरू नका, एकच देणार आहे. 4. माझ्या आजोबांना नीट चालता येत नाही. 5. एक इमर्जन्सी केस आहे, डॉक्टरांना कळवले का? 6. रूम नंबर 4 मधील पेशंटला खूप उलट्या होतायत.